आपल्याला ऑनलाईन लेक्चर जर घ्यायचं असेल तर काही ऑनलाईन ॲप्सची गरज असते, जसं झूम आहे किंवा गुगल मीट आहे. तर त्यापैकी आपण गुगल मीट हे जरा उपयोगी आहे आणि कंटिन्यू आपल्याला 4-5 तास ते सहज वापरता येतं. झूममध्ये 40 मिनटानंतर लेक्चर ब्रेक होत असतो. तर माझा असा एक विचार एक आहे, तर 9वी-10वीला इंग्रजीचं ऑनलाईन लेक्चर घ्यायचं. माझे जे बुधवार आणि शनिवारचे जे दिवस आहेत त्या 2 दिवशी मी तुमचे ऑनलाईन लेक्चर घेण्यासाठी रेडी आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रथम तर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल मीट नावाचं जे ॲप आहे, गुगल मीट GOOGLE गुगल MEET मीट असं गुगल मीट नावाचं ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या प्लेस्टोरमधून. तर सुरुवातीला प्लेस्टोरमध्ये जा, त्या ठिकाणी गुगल मीट टाईप करा, त्याला डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यानंतर अतिशय सोपं वापरण्यास इझी असं ॲप आहे. ज्यावेळेस तुम्ही ॲप ओपन करता तर तुम्हाला जॉईनिंग मीटिंग आणि मीटिंग कोड असं विचारलं जातं. तर ज्यावेळेस आपण मीटिंग घेणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला व्हॉट्सअपवर मीटिंगची लिंक पाठवेल. मी त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल मीट डाउनलोड केलेलं असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक त्या मीटिंगला जॉईन होत आहे, जो आपला लेक्चर असेल त्या टायमिंग असेल त्याच्यामध्ये. साधारणतः 1-10 मिनटं अगोदर टायमिंगच्या अगोदर जॉईनिंग करा. साधारणतः 100 मुलं जॉईन करू शकता ॲट अ टाईम एक मीटिंगला. 100 पेक्षा जास्त जर मुलं व्हायला लागली तर मी 2 वेळेस लेक्चर घेईल. आशा आहे पहिल्या लेक्चरला 100 तरी मुलं असतील. ज्यावेळेस आपण जॉईन करणार आहेत त्यावेळेस तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे, तर तुमच्या समोरचा जो स्क्रीन असेल तिथे 3 बटन असतील, आयकॉन असतात. एक असतं ऑडिओचं, एक फोन कट करण्याचं आणि तिसरं असतं व्हिडिओचं. तर तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ हे दोघंही म्यूट करून ठेवायचे आहेत. त्यांना टच केलं का रेड रंग आणि असा क्रॉस येतो, म्हणजे ते म्यूट होतात. म्हणजे तुमचा व्हिडिओ आणि ऑडिओ मला दिसणार नाही, कोणालाच दिसणार नाही, कारण आपण घरी असल्यामुळे आपला व्हिडिओ किंवा आपले बॅकग्राऊंड जे असते घरातलं काय ते सर्व शो होतं. प्लस व्हिडिओ सगळ्यांचे ऑन असते तर लेक्चरसुद्धा ब्रेकअप होत असतं, नेटवर्कला इश्यू क्रिएट होत असतो, त्यामुळे आपल्याला व्हिडिओची आवश्यकता नाही आहे, ऑडिओची पण आवश्यकता नाही. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत राहील, तुम्हाला जे टेक्स्ट दाखवायचा आहे तो व्हिडिओ समोर दिसेल तुम्हाला, त्यामुळे तुमच्या ऑडिओ आणि व्हिडिओची गरज नाही आहे. तुमच्या स्क्रीनच्या खाली अजून 3 बटनं दिसतील. एका लिस्टमध्ये सगळ्यांची नावं असतील, त्याच्या बाजूला दुसरं जे असतील ते मेसेज, त्याच्यात तुम्ही चॅटिंग करू शकता. विनाकारण कुठलीही चॅटिंग करायची नाही, फक्त सुरुवातीला जेव्हा तुम्ही जॉईन होता त्यावेळेस तुमचं नाव टाका आणि वर्ग टाका. जसं उदाहरणार्थ माझं नाव कैलाश देवरे 10वी B असं जर मी टाकलं तर माझी एक प्रेझेंटी त्या ठिकाणी होते आणि मलाही कळतं कोणकोण मुलं जॉईन आहेत. असं जॉईनिंग केल्यानंतर आवश्यकता असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही मेसेज करू शकता, अदरवाईज तुम्ही कंटिन्यू ऐकू शकता, लेक्चर बघू शकता. स्क्रीनच्या खाली जी लिस्ट आहे, मी जो स्क्रीन तुम्हाला सांगेल ऑनलाईन लेक्चरच्या वेळेस त्याला जर तुम्ही राईट साईडला बघितलं तर ॲरो दिसतो प्रत्येकाच्या नावासमोर. त्या ॲरोला टच केल्यानंतर पुन्हा 3 बटणं येतात, एक गुणाकाराची फुली असते, एक पिन असते आणि एक मायनसचं चिन्ह असतं. तर पहिला त्या क्रॉस जो असतो गुणाकाराची फुली त्यालाही टच नाही करायचं, त्या पिनला टच करायचं. म्हणजे मी जो व्हिडिओ दाखवणार आहे किंवा मी जे शेअर करणार आहे स्क्रीन ती तुम्हाला कंटिन्यू दिसत राहील, कुठेही हात लागला तरी स्क्रीन चेंज होणार नाही. अदरवाईज 100 मुलं ज्यावेळेस जॉईन करतात त्यावेळेस स्क्रीन शेअर करणं वगैरे हा प्रकार थोडासा जास्त असतो. मोबाईलच्या स्क्रीनला रोटेशन करून ठेवायचं अगोदरच, का जेणेकरून आडवा केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन मोठी दिसेल, व्हिडिओ व्यवस्थित दिसेल किंवा जे कंटेंट मी दाखवेल ते कंटेंटसुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजेल. असं वरच्या कोपऱ्यात 3 डॉट असतात, त्या 3 डॉटमध्ये बऱ्याचशा सेटिंग्ज आहेत, तिकडे तुम्ही जायचं नाही, ते काही तुमच्या कामाचं नाही आहे. फक्त तुम्हाला मीटिंग जॉईन करायची आहे, ऑडिओ आणि व्हिडिओ म्यूट करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन येणार त्यावेळेस मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला शिकवेल. समजा फोन आला तर तुम्ही कट होऊन मीटिंगच्या बाहेर जाता, मग पुन्हा कसं जॉईन व्हायचं, तर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, जे मी व्हॉट्सअपला लिंक पाठवली त्या लिंकला पुन्हा टच करायचं आहे. टच केल्यानंतर खाली एंडला उजव्या कोपऱ्यामध्ये रीजॉईन, REJOIN रीजॉईन असा शब्द असतो, म्हणजे पुन्हा जॉईन करायचं मला. त्या रीजॉईनला टच करा, तुम्ही पुन्हा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी जॉईन होता. किती वेळा कट होऊन बाहेर निघाला तर लिंकला टच केल्यानंतर सेकंड टाईम तुम्हाला रीजॉईन करायचं आहे, ठीक आहे. फर्स्ट टाईम तुम्हाला फक्त जॉईनिंग करायचं आहे, आक्स टू जॉईन असं विचारलं जातं, त्यावेळेस आक्स टू जॉईन फर्स्ट टाईम. आणि नेक्स्ट टाईम कट केल्यानंतर किंवा कट झाल्यामुळे नेटवर्क इश्यूमुळे ज्यावेळेस तुम्ही जॉईन करताय त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, रिजॉईन करायचं आहे. तर एक छोटंसं ॲप्लिकेशन आहे, ह्या बुधवारी आपण ट्राय करूया. मी सकाळी मेसेज टाकेल, कधी गुगल मीट असेल आपलं, कधी मीटिंग येणार आपण, आणि त्यानुसार तुम्ही त्या ठरलेल्या वेळेच्या 10 मिनटं अगोदर जॉईन होऊ शकता. ठीक, थँक्यू.